आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातील पहिल्या नदीजोड प्रकल्पाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी. देशभरात सुशासन दिवस साजरा. 10,000 अधिक बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित. बॉर्डर गावस्कर मालिकेतील चौथ्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाची आश्वासक सुरुवात. आणि राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज. विदर्भात गारपिटीचा इशारा. आता सविस्तर बातम्या. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त काल देशभरात सुशासन दिवस साजरा करण्यात आला. अटल बिहारी वाजपेयी यांची शतक महोत्सवी जयंती आपणा सर्वांसाठी सुशासनाची प्रेरणा घेण्याचा दिवस आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. मध्य प्रदेशात देशातील पहिल्या महत्वाकांक्षी केन बेतवा नदीजोड प्रकल्पाची काल पायाभरणी करताना ते बोलत होते. सुशासन दिवस हा एका दिवसापुरता कार्यक्रम नसून सुशासन ही भाजप सरकारची ओळख असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. यावेळी मोदी यांनी 1153 अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभरणी केली. तसंच वाजपेयी यांच्या स्मृती प्रित्यर्थ एका टपाल तिकिटाचं आणि विशेष नाण्याचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. देशातील पहिल्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटनही मोदी यांनी यावेळी केलं. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर इथं वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही वाजपेयी यांना अभिवादन केलं. मंत्रालयात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. धुळे जिल्हा क्रीडा भारती आणि मिल परिसर खेल महोत्सव समितीच्या वतीनं शहरात बालकांसाठी खेल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. धाराशिव इथल्या लोकसेवा समितीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या लोकसेवा पुरस्कारांचं वितरण काल करण्यात आलं. राज्यात विविध जिल्हाधिकारी कार्यालयात वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आल्याचं वृत्त आमच्या बातमीदारांनी पाठवलं आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी 10,000 अधिक नव्यानं स्थापन झालेल्या बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था काल नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्राला समर्पित केल्या. या समित्या पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित आहेत. यावेळी शाह यांनी नोंदणी प्रमाणपत्र रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि लघु एटीएमचंही त्यांना वाटप केलं. पंचायतींमध्ये पतपुरवठा सेवा उपलब्ध करणं आणि आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही साधनं विकसित केली आहेत. यावर्षी 19 सप्टेंबरला या संस्थांसाठी आदर्श कार्यपद्धती तयार केल्यानंतर 86 दिवसात 10,000 अशा संस्था नोंदणी करण्याचं काम पूर्ण झालं आहे असं शाह यांनी नमूद केलं. देशभरात आज वीर बाल दिवस साजरा केला जात आहे. नवी दिल्लीत यानिमित्त एका कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 17 मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारानं गौरवणार आहेत. कला आणि संस्कृती, शौर्य, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण या क्षेत्रांमध्ये हे पुरस्कार दिले जातील. गुरु गोविंद सिंग यांचे सुपुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांनी केलेल्या बलिदानाच्या सन्मानार्थ हा दिवस 2022 पासून वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. वीर बाल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर दिल्लीतील भारत मंडपम इथं होणाऱ्या समारंभात सांगली शिक्षण संस्थेच्या 18 विद्यार्थिनींसह 24 जणांचा संघ लेझिम खेळाचं प्रात्यक्षिक सादर करणार आहे अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष विजय भिडे यांनी दिली. जनतेच्या मनातला महाराष्ट्र घडवायचा आहे तसंच लोकांची कामं झाली पाहिजेत यासाठी आपलं सरकार प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात सांगितलं. ऊर्जा विभागाचा पुढील 25 वर्षांचा आराखडा तयार आहे. पुढील 2 वर्षात उद्योगासहित सर्वच प्रकारच्या विजेचे दर कमी करण्यावर भर राहील. 6 नदीजोड प्रकल्पांची कामं हाती घेतली असल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 1 वर्षात 20 लाख घरं देण्यात येतील. प्रत्येक खात्यासाठी 100 दिवसांचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे. त्यांच्या पहिल्या 100 दिवसांचा अहवाल सादर केला जाणार असल्याचं ते म्हणाले. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यासह देशभरात काल नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त अहिल्यानगर आणि पुण्यासह राज्यात चर्चमध्ये प्रार्थनेनंतर प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ख्रिश्चन धर्मीय नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या तसंच प्रभू येशूच्या स्तुतीपर गीतांचं गायन आणि संदेशांचं वाचन करण्यात आलं. चर्चवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. स्वामित्व योजनेअंतर्गत राज्याच्या 30 जिल्ह्यातील 30,000 अधिक गावांमध्ये मालमत्ता कार्ड वाटपाचा आरंभ उद्या होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल दिली. नागपूर इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्वामित्व योजनेखाली गावकऱ्यांना हक्काचं मालमत्ता कार्ड प्राप्त होईल. ग्रामीण भागातील लोकांना घरासाठी, तरुणांना व्यवसाय आणि सरकारच्या योजनांचा लाभ घेण्याकरता हे मालमत्ता कार्ड महत्वाचा दस्तऐवज ठरणार आहे. शेतकऱ्यांची शेतीमाल विक्रीतून वेळोवेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी पणन मंत्र्यांसोबत चर्चा करून कायदा तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल नाशिक इथं द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत सांगितलं. फसवणूक करणाऱ्या द्राक्ष व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही कोकाटे यांनी पोलिसांना दिले. जलसंधारण विभागाच्या मालकीचे असलेले सिंचन तलाव आणि लघु प्रकल्पातून शेतकऱ्यांना थेट पाणी मिळावं यासाठी कालव्याऐवजी नलिकांद्वारे पाणी पुरवण्याची योजना हाती घेणार असल्याचं मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी काल यवतमाळ इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. यासाठी येत्या 100 दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचं ते म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 18व्या हप्त्याचा 1,20,000 अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली. 46,537 लाभार्थी विविध कारणांमुळे अपात्र ठरले आहेत. या अशा लाभार्थींचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या नवीन वास्तूचं भूमिपूजन काल आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. हे राज्यातलं सर्वात जुनं वाचनालय असून त्याला 197 वर्ष झाली आहेत. पुढील वर्षी दिवाळीपर्यंत वाचन विभाग सुरू करण्याचा मानस असून 2027 पर्यंत संपूर्ण दुमजली इमारतीचं लोकार्पण केलं जाणार असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी दिली. कोकणातली पहिली नवजात शिशू रुग्णवाहिका, कर्करोग निदान उपकरण, परिचारिका प्रशिक्षण वाहन आणि 5 रुग्णवाहिकांचं लोकार्पण रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते काल करण्यात आलं. आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यासाठी आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातले डॉक्टर सेवा देणार असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली. सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आज उजनी धरणातून भीमा नदीत टप्प्याटप्प्यानं पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना जलसंपदा विभागाच्या वतीनं सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात वाघाचा वावर असल्याचं निदर्शनास आलं आहे. या अनुषंगानं वनविभागाद्वारे उपाययोजना केली जाणार असल्याची माहिती सोलापूर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक यांनी दिली. लातूरमधील डॉक्टर प्रमोद गुघे याला आपल्याच रुग्णालयातील पर्यवेक्षकाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी हरिद्वार इथं अटक केल्यानंतर लातूरच्या रुग्णालयानं त्याला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 11 डिसेंबरला खून केल्यापासून डॉक्टर घुघे फरार होता. या खुनातील त्याचा साथीदार अनिकेत मुंडे अद्याप फरार आहे. हिंगोली पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं काल स्वतःच्या घरामध्ये केलेल्या गोळीबारात त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला तर मुलगी, सासू आणि मेहुणा गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबारानंतर हा कर्मचारी फरार झाला आहे. बॉर्डर गावस्कर क्रिकेट मालिकेतील चौथ्या सामन्यात मेलबर्न इथं यजमान ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत 1 गडी बाद 112 धावा केल्या आहेत. 5 सामन्यांच्या या मालिकेत उभय संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. हवामान. राज्यात आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 29 डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणं वगळता राज्यातील बहुतांश भागात स्थिर हवामान राहील. त्यानंतर थंडीत वाढ होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील पहिल्या नदीजोड प्रकल्पाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी. देशभरात सुशासन दिवस साजरा. 10,000 अधिक बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित. बॉर्डर गावस्कर मालिकेतील चौथ्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाची आश्वासक सुरुवात आणि राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज, विदर्भात गारपिटीचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.